श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, चांगदेव पासष्टीची 31वी ओवी घेऊन झाली. ओवी अशी होती की ज्याप्रमाणे डोळा आपल्या बुबुळाला पाहू शकत नाही, त्याप्रमाणे ज्ञानरूप झालेली व्यक्ती त्या आत्मरूपाविषयी सुद्धा उदासीन असते. यापुढे आज आपण 32व्या ओवीला सुरुवात करणार आहोत. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय. जे जाणण्याची की ठाई नेणणे कीर नाही परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. जे जाणणेची की ठाई नेणणे कीर नाही. आता जाणणे नेणणे याच्याबद्दलची माहिती आहे बरं काय. हा सिद्धांत जाणण्या आणि नेणण्यावर प्रतिपादित केलेला आहे. याच्या आधीचा सिद्धांत डोळे दृष्टी याच्यावरती होता. जो आत्मा मुळात जाणणे स्वरूपच आहे. जाणणे स्वरूप म्हणजे जाणल्यानेच फक्त त्याला त्याची अनुभूती करता येते असा तो जाणणे स्वरूपच आहे. त्याच्या ठिकाणी नेणणे म्हणजे अज्ञान खरोखरीच नाही, म्हणजे तो ज्ञानाने प्राप्त होऊ शकतो म्हणून तो जाणणे स्वरूप आहे. आणि त्याच्या ठिकाणी अज्ञान खपतच नाही किंवा अज्ञानाच्या वाटेने जाऊन त्याच्यापर्यंत पोचताच येत नाही. परंतु आत्म्याला जाणायचे आहे असे म्हटले तरी आत्मा जाणायचा कसा. परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. आता आत्म्याला जाणणे किंवा त्याचा अनुभव करणे हा अनुभवाचा विषय आहे, पण तो कसा करायचा हे कोणाला सांगता येईल का? किंवा ज्याला हा अनुभव झाला तो सांगण्यासाठी उरेल का? कारण त्यानंतर तो कोणाला सांगणार? ज्याला सांगणार असेल तर त्याला द्वैत करून सांगावं लागेल, आणि द्वैत तर याच्या ठिकाणी खपतच नाही. चांगदेव पासष्टीमध्ये अशा अनेक गोष्टी आहे ज्या फार अवघड आहेत समजायला. त्याच्यापैकी हा पण एक अवघड सिद्धांत आहे प्रतिपादित केलेला. ही ओवी आत्मस्वरूपाचे वर्णन करणारी असल्यामुळे ही अर्थाच्या दृष्टीने अत्यंत गहन आहे. कारण यात आत्मस्वरूपाचे वर्णन आहे, म्हणजे जाणायचे कसे, त्या आत्म्याला जाणायचे कसे. आता पुढे चांगदेव पासष्टी आता प्रॅक्टिकल होत आहे. अगदी थेअरी खूप झाली, याच्यानंतर प्रॅक्टिकल, ते जाणायचं कसं. चांगदेव पासष्टी हा ग्रंथच मुळात अवघड ग्रंथ आहे. कारण याच्यामध्ये आलेल्या ओव्या जसं आधी सांगितलं सूत्रासारख्या आहेत, ते सूत्रमय ओव्या आहेत. जशी वेदांताची ब्रह्मसूत्रे आहेत किंवा बृहत साम सूत्र ज्याला म्हणतो आपण, थोड्या शब्दामध्ये महान अर्थ ज्याच्यामध्ये साठवून ठेवला असतो त्याला आपण सूत्र म्हणतो, नाही का. माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टीतील ओव्या अशा रचलेल्या आहे की वरून वरून पाहिले तर ते शब्द सोपे वाटतात. उदाहरणार्थ हीच ओवी घ्या. जे जाणण्याची की ठाई नेणणे कीर नाही परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. हा नुसतं हा शब्दांचा विलास वाटतो किंवा शब्दांचा वेळेपणा वाटतो, किंवा हा शब्दांचा खेळ आहे काहीतरी असं वाटतं. पण किती गहन अर्थ, एकाएका शब्दाचा अर्थ किती गहन आणि किती व्यापक आहे. असे म्हणता येईल की माऊली ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हे तीन ग्रंथ म्हणजे प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे वेदांताचे उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हे तीन ग्रंथ प्रस्थानत्रयी म्हटले जातात वेदांतामध्ये. उपनिषद, ब्रह्मसूत्र किंवा बृहत्सामसूत्र आणि भगवद्गीता. कारण भगवद्गीतेमध्ये सर्व उपनिषदांचा सार, वरवरची टोकं, उपनिषदांची वरवरची टोकं भगवद्गीतेत आलेली आहे. बृहत्सामसूत्रामध्ये सगळे सूत्र आलेले आहे, सिद्धांतमय आलेले आहेत. आणि उपनिषदे त्या संपूर्ण वेदाचे ॲबस्ट्रॅक्ट आहेत, ॲबस्ट्रॅक्ट. तर म्हणून त्यांनाही प्रस्थानत्रयी जशी म्हणतात, त्याचप्रमाणे माऊली ज्ञानेश्वरांनी रचलेले हे तीन ग्रंथ अमृतानुभव, अगदी त्या नाथ संप्रदायाचं नवनीत आहे, गोठून गोठून काढलेलं नवनीत मक्खन. आणि ही चांगदेव 65 हे जसं बृहत्सामसूत्र आहे तसे हे सूत्र आहेत. तर ही प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्म आत्मा ऐक्य, ब्रह्मात्मैक्य किंवा ब्रह्म साक्षात्कार होण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग केला जातो अशा साधनांना प्रस्थान म्हणतो आपण, प्रस्थान. आणि हे तीन असल्यामुळे प्रस्थानत्रयी असे हे तीन तीन ग्रंथ आहेत. म्हणजे वेदांतामध्ये तीन ग्रंथ कुठले झालेत? बृहत्सामसूत्र, उपनिषदे आणि भगवद्गीता. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचे तीन सूत्र कोण, तीन ग्रंथ कोणते झालेत? अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि चांगदेव 65. म्हणून यांना आपण प्रस्थानत्रयी म्हणू शकतो. सर्वसामान्यांना पहिले हरिपाठाचे अभंग, नंतर गाथेमधील अभंग, नंतर ज्ञानेश्वरी वाचणे हे उपयुक्त होते. कारण हे आपल्याला समजत आहे असं वाटते. पण हे तितकं सोपं नसते. समजत जरी असलं तरी तो फक्त अर्थ समजतो, भावार्थ नाही. माऊलीचा सर्व भर भावार्थावर असतो, साध्या अर्थावर नाही. एखादा गीतेचा श्लोक घेतला आणि त्याचा शब्दार्थ काढला तर तो फक्त शब्दार्थ होईल, तो भावार्थ होणार नाही. पण ज्ञानेश्वरी ही भावार्थ आहे, म्हणून तिचं नाव, माऊलीने ठेवलेलं नाव भावार्थ दीपिका असं आहे. आणि साधारण अर्थ काढले तर हरिपाठाचं असं वाटते, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की अरे हा तर आपल्या ओळखीचाच आहे. हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किंवा माऊलीच्या गाथेतील इतर फुटकळ अभंग जे आहेत तेही सोपेच वाटतात. अरे अरे ज्ञाना झालासी पावना, तुझे तुझं ज्ञान कळवाले. असं वाटतं की आपल्याला सगळंच कळलं, पण तो फक्त अर्थ कळला, त्याचा भाव कळला नाही. त्याचा भाव इतका गहन असतो की तो एका एका शब्दाचा जर अर्थ काढला तर आपल्याला इतकं खोलवर जाता येईल की हे आयुष्य अपूर्ण पडेल. तसा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कर्म, भक्ती, ज्ञान या सगळ्यांचा योग आणि या सर्व साधनांचा उत्तम परिचय करून देणारा, आत्मस्वरूप प्राप्त करून देणारा सुंदर असा ग्रंथ आहे. अमृतानुभवामध्ये ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या सिद्ध सत्पुरुषाची स्थिती कशी असते ते दाखवली आहे. म्हणजे ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर, आता अमृतानुभवासारखे ग्रंथ लिहिणारे फार थोडेच, कारण हा अमृताचा अनुभव ज्याला येईल तोच तो ग्रंथ लिहू शकेल. म्हणून ही आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यानंतरची स्थिती आहे. आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यानंतरही जो बुद्धी मन यांच्या तादात्म्यावर राहू शकेल तोच याचं काहीतरी विवरण लिहू शकेल. लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जगामध्ये जो टाइम ट्रॅव्हल करू शकेल त्यालाच हे शक्य होईल. माऊली ज्ञानेश्वर महाराज हे त्या लेवलचे योगी होते, महात्मा होते, थोर संत होते ज्यांना टाइम ट्रॅव्हल करणे फार सोपं असेल. म्हणून लौकिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारचे, लौकिक आणि अलौकिक दोन्ही प्रकारचे अनुभव त्यांच्याजवळ होते आणि म्हणून त्यांना ती ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली होती आणि म्हणून ते एक सिद्ध पुरुष होते. आणि त्या सिद्ध पुरुषाची स्थिती कशी असते हे दाखवणारा ग्रंथ म्हणजे तो अमृतानुभव. ज्यावेळी आपण अमृतानुभव घ्यायला सुरू करू त्यावेळेस आपल्याला या स्टेटमेंटचं गांभीर्य समजेल. ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध हे सर्व ग्रंथ न वाचता एकदम अमृतानुभव वाचायला घेतला किंवा चांगदेव 65 वाचायला घेतली तर मग त्या वाचणाऱ्या व्यक्तीचा गोंधळ उडतो. म्हणून या ग्रुपवर जेवढे काही लोक ऐकत आहेत त्यांना माहिती आहे की सर्वात आधी आपण एकनाथी भागवताची सुरुवात केली. आज जे 250 जास्त याच्यामध्ये श्रोते जुळलेले आहेत त्यापैकी सुरुवातीला असे 25-30 श्रोते होते ज्यावेळी एकनाथी भागवत सुरू होता. हळूहळू हळूहळू वाढत गेलेत, मग ते सुमारे 100-125 झालेत. नंतर ज्ञानेश्वरी सुरू झाली, 200-225 वर गेलेत. आता चांगदेव 65 250 वर गेलेत. तर क्रमाक्रमाने आपण या ज्ञानेश्वर माऊलींच्या साहित्याकडे आपण वळत आहोत. कारण या क्रमाने जर वाचन केलं नाही तर मग सगळा गोंधळ उडेल. कुठले सिद्धांत, कुठलं ज्ञान, कुठल्या उपपत्त्या, कोणते प्रमेय, काहीच कळायचं नाही. आणि मंडळी, अमृतानुभव वाचल्यानंतर चांगदेव 65 हा ग्रंथ वाचला तर थोडं सोपं वाटते, पण हे बाह्यातकारी सोपं असते, समजण्यासाठी फार अवघड जाते. चांगदेव 65 हे इक्वेशन्स आहेत आणि अमृतानुभव हा माऊली ज्ञानेश्वरांचा स्वतःचा अनुभव आहे. पण ती स्थिती कशी असेल हे फारच आपण लक्षपूर्वक ऐकू तरच आपल्याला ते कळेल. चांगदेव 65 म्हणायला तर फक्त 65 ओव्यांचा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ म्हणजे उत्तर आहे, प्रश्नाचं उत्तर आहे. चांगदेवासारख्या महान योग्याला आत्मउपदेश करणारा हा सूत्रमय ग्रंथ आहे. आता ही 32 ओवी जी आपण घेतली वाचायला, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणणे संभवते का? माऊली म्हणतात, जे जाणण्याची की ठाई, नेणणे कीर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कहिचे. मुळात जाणणे ज्याचे स्वरूप आहे, म्हणजे जो ज्ञानानेच जाणल्या जातो, त्याच्या ठिकाणी नेणणे म्हणजे अज्ञान त्या अज्ञानाने पोचता येईल का? परी जाणणे म्हणून याही जाणणे कैसे. आत्म्याला जाणण्यासाठी गेलो तर लगेच प्रश्न पडला की त्याला कसं, कोणत्या मार्गाने जाणू. म्हणजे जाणून घेतल्यानंतरही हा प्रश्न शिल्लक असतो की त्याला जाणावे कसे. कारण जसं मागच्या ओळीमध्ये सांगितलं होतं की डोळ्यांनी बुबुळ दिसत नाही, आत्म्याचा अनुभव झाला, पण मला जर कोणाला सांगायचं असेल की तुम्ही ही ही मेथड वापरा म्हणजे तुम्हाला आत्मा दिसेल, हे मूर्खपणाचं स्टेटमेंट आहे. कारण अशी कोणती मेथडच नाही आहे आणि असेल जरी तरी ती सांगता येत नाही. ती प्रत्येकासाठी फार स्पेसिफिक आहे. म्हणून अध्यात्मामध्ये म्हणतात की एकाचा अनुभव दुसऱ्याचा कुठल्या कामाचा नाही. सद्गुरू नेहमी सांगतात की तुम्ही अभ्यास करा. अभ्यास म्हणजे स्वानुभव घ्या, कारण माझा अनुभव तुमच्या काही कामाचा नाही असं सद्गुरू सांगत असतात. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणणे हे संभवतच नाही. कारण तुम्हाला जर मेथड सांगायची म्हटली किंवा जाणणे कसे हे सांगायचे म्हटले तर एक रस्ता दाखवायचा आला आणि तो शब्दांनी बोलून दाखवावा लागेल आणि शब्दांनी आत्मस्वरूप कधीच जाणला जाऊ शकत नाही. कारण आत्मा हा सच्चित आनंद आहे, त्याला शब्दांनी जाणता येत नाही. माऊली अमृतानुभव ग्रंथात सांगतात, तैसा आत्मा सच्चिदानंदू आपणया आपण सिद्धू आता काय दे शब्दू तया चेतया. तसा हा आत्मा सतचित आनंद रूप आहे. आपणया आपण सिद्धू, हा आत्मा स्वयं सिद्ध आहे. याला जर एखादा म्हणेल की मी माझ्या बुद्धीच्या बळावर सिद्ध करून दाखवतो, माझ्या प्रज्ञेच्या बळावर सिद्ध करून दाखवतो, तर हे सगळ्या स्वप्नातल्या गोष्टी आहे. आता काय दे शब्द तयाचे तया, त्या आत्म्याला शब्दांनी व्यक्त करता येईल का? आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि तो आपल्या स्वरूप स्थितीत स्वतः सिद्धच आहे. आणि असे असताना शब्दाने हे काय निर्माण करता येईल का? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द कुंठित होतात, शब्दाचा थारा लागत नाही. म्हणून अमृतानुभवामध्ये शब्दाचं खंडन केलेलं आहे. शब्दाचा वापर एका मर्यादेपर्यंत केला जाऊ शकतो, त्यानंतर त्या शब्दाचा काही उपयोग नाही आहे. वाणीचा वापर एका मर्यादेपर्यंत करून त्यानंतर त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याचप्रमाणे वाचेचा वापर एका मर्यादेपर्यंत केला जाऊ शकतो, त्यानंतर त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याचप्रमाणे अज्ञान हे गरजेचं आहे, कारण ज्याला सारायचं आहे, ज्याला हटवायचं आहे, ते हे अज्ञान आहे. त्या अज्ञान हटवण्याच्या अनेक हातवटी असतील. म्हणून हे स्पष्ट झालं की अज्ञानाचं सुद्धा खंडन करावं लागेल. पण आता ज्या ज्ञानाने त्या अज्ञानाचं खंडन केलं, ते ज्ञानसुद्धा काही कामाचं नाही आहे. त्यालाही आपल्याला सोडायचं आहे. मुक्ती, मोक्ष, मुमुक्षू किंवा ती उच्च स्थिती ब्रह्मपद किंवा ब्रह्मस्थिती प्राप्त करायची असेल, तर मग ते ज्ञानही अडथळाच निर्माण करणार आहे. म्हणून अमृतानुभवामध्ये त्या ज्ञानाचंही खंडन करायचं आहे. अशी खंडन करत 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 इलिमिनेशनची टेक्निक आहे ही पूर्णपणे. द थिअरी ऑफ इलिमिनेशन. इलिमिनेट करता 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 मग तो साधक त्या ब्रह्मस्थितीपर्यंत पोचतो. आणि माऊली ज्ञानेश्वरांची मी सांगितल्याप्रमाणे लौकिक, पारलौकिक, अलौकिक या सर्व प्रकारच्या जगांमध्ये सहज ट्रॅव्हल करू शकणारे ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी जो आपला अनुभव लिहिला आहे, ते खरं नाथ संप्रदायाचं अमृत आहे. ते नाथ संप्रदायाचं अमृत असल्यामुळे त्याचं नाव अमृताचा अनुभव किंवा अमृतानुभव किंवा अनुभवामृत असं आहे. तर अशी ही या ग्रंथांची थोरवी आहे. तर शब्द तिथे पोचूच शकत नाहीत, मग ते त्याचे ज्ञान तरी कसे करून देतील? शब्दच काय, पण कोणत्याच प्रमाणाने आत्म्याला कधी जाणता येत नाही. आत्मा हा जाणण्याचा विषयच नाही, आत्मा हा अनुभव करण्याचा विषय आहे. म्हणून जितके काही थोर संत झालेत किंवा जितके जिवंत सद्गुरू होते ज्यांच्या माध्यमातून परमात्म्याचं चैतन्य वाहत होतं, ते सर्व पूर्ण अनुभवून केल्यानंतर गप्प बसलेत. त्यांना बोलायला काही शिल्लकच राहिलं नाही. ते आपल्या त्या सच्चित आनंद स्थितीमध्ये गंभीर होऊन गप्प बसलेत. मग सर्वाभूती आत्मा तर पाहू लागले, त्या परमात्म्यालाही सर्वभूती पाहू लागले, पण त्यांना हे कळून आलं की ही शब्दांची नुसती बडबड आहे. या शब्दांच्या बडबडीमध्ये काही उपयोग नाही आहे. आणि आत्मवस्तू, ब्रह्मस्थिती या शब्दांच्या फार पलीकडचा विषय आहे. अशी ही गंभीर अशी ओवी आहे, जे जाणणेची की ठाई, नेणणे किर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे। अरे जाणून घेतलं जरी तर उपयोग काय आहे? नेणणे तर नाहीच, म्हणजे अज्ञानाने तिथे जाणे नाहीच, पण ज्ञानाने तिथे गेलात जरी, जाणून जरी घेतलं, तर मग तुम्ही सांगणार कसं? त्याला जाणण्याची विधी कोणती, त्याला जाणण्याची मेथड कोणती, हे तुम्ही कोणाला सांगू शकत नाही। अत्यंत गहन विचार आहे। उद्याही याच्यावर आपण विश्लेषण सुरू ठेवूया। आज इथे थांबायच्या आधी या ओवीची, या ओवीचं पुनरुच्चारण करूया। जे जाणण्याची की ठाई, नेणणे किर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे। अशी ही गहन अर्थाची ओवी, गहन भावार्थाची ओवी माऊली चांगदेवांना का सांगत आहे याची कारण मीमांसा पण आपण उद्याच्या भागात पाहूया। आज इथे विश्रांती घेऊ। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल, देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।